तिमोथ्याला दुसरे पत्र अध्याय 4. देवासमोर आणि जो ख्रिस्त येशू जिवंताचा व मृतांचा न्याय करील त्याच्या समक्ष त्याच्या प्रगट होण्याला व त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर व बोध कर. मी असे म्हणतो की कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक चांगले शिक्षण सहन करणार नाहीत, त्याऐवजी त्यांच्या स्वतःच्या इच्छांना पूरक असे शिक्षक ते त्यांच्यासाठी जमा करतील. सत्यापासून ते आपले कान दुसरीकडे वळवतील व आपले लक्ष ते काल्पनिक कथाकडे लावतील. पण तू सर्व परिस्थितीत सावधानतेने वाग, दुःख सहन कर, सुवार्तेची घोषणा करण्याचे काम कर, देवाने दिलेली सेवा पूर्ण कर. कारण आता माझे अर्पण होत आहे व माझी या जगातून जाण्याची वेळ आली आहे. मी सुयुद्ध केले आहे, मी माझी धाव संपवली आहे, मी विश्वास राखला आहे. आता पुढे माझ्यासाठी जो नीतिमत्त्वाचा मुकुट ठेवला आहे तो त्या दिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल, आणि केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय आहे त्या सर्वांनाही देईल. माझ्याजवळ लवकर येण्याचा प्रयत्न कर, कारण देमास मला सोडून थेसलनिका शहरास गेला आहे, कारण त्यात जगाचे सुख प्रिय आहे. क्रेस्त्रेकेस गलतिया प्रांतास गेला आहे व तीत दालमतिया प्रांतास गेला आहे. लूक मात्र मायाजवळ आहे. जेव्हा तू येशील तेव्हा मार्कालाही तुझ्याबरोबर घेऊ नये, कारण सेवेकरता तो मला उपयोगी आहे. तुकीकाला मी इपी शहरास पाठवले आहे. त्रोवास शहरात कार्पाच्या घरी राहिलेला माझा झगा येताना घेऊ नये, तसेच माझी पुस्तके विशेषतः चर्मपात्राच्या गुंडाळ्या घेऊ नये. अलेक्झांड्रा तामटाने माझे खूप नुकसान केले आहे. त्याने केलेल्या त्याच्या कृत्याबद्दल देव त्याची फेड करील. त्याच्यापासून स्वतःचे रक्षण कर, कारण त्याने आपल्या शिक्षणाला जोरदारपणे विरोध केला होता. पहिल्यांदा जेव्हा मला माझा बचाव करायचा होता तेव्हा मला कोणीही साथ केली नाही, त्याऐवजी ते सर्व मला सोडून गेले. देवाकडून हे त्यांच्याविरुद्ध मोजले जाऊ नये. प्रभू माझ्या बाजूने उभा राहिला आणि मला सामर्थ्य दिले यासाठी की माझ्याकडून संदेशाची पूर्ण घोषणा व्हावी व सर्व परराष्ट्रीयांनी ती ऐकावी, आणि त्याने मला सिंहाच्या मुखातून सोडवले. प्रभू मला प्रत्येक वाईट कामापासून सोडवेल व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारेल. त्यास सदा सर्व काळपर्यंत गौरव असो, आमेन. प्रिस्किल्ला, अकिल्ला आणि अन्सेफिराच्या घरातील लोकांस सलाम सांग. एरास्त करिंत शहरात राहिला. त्रफीमाला मी मिलेता शहरात सोडले कारण तो आजारी होता. तू हिवाळ्यापूर्वी येण्याचा अधिक प्रयत्न कर. युबुल, पुदेस, लीन व कौलदिया व इतर सर्व बंधू तुला सलाम सांगतात. प्रभू तुझ्या आत्म्यासोबत असो. देवाची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.